सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर रुद्रा आहे तुमच्या सोबत मॉर्निंग नंबर 1 मध्ये. कुणाल सरांसोबत, सागर सरांसोबत बोलणं सुरू आहे शिवसाम्राज्य ढोल आणि ताशा पथकाबद्दल. ह्या पथकामध्ये इफ आय एम नॉट रॉंग लहानात लहान मुलगा सुद्धा आहे आणि थोरात थोर म्हणजे साठी पार केलेली लोक सुद्धा आहेत. सगळ्यात लहान किती वर्षांचा?
सगळ्यात लहान हा 8 वर्षाचा मुलगा आहे.
ओके.
आमचा ताशवादक पण आहे, तो पण 14 वर्षाचाच आहे.
ओके.
पण तो इतका उत्तम ताशवादक आहे, रोहन त्याचं नाव आहे.
ओके.
इतका उत्तम ताशवादक आहे,
तो जो उजव्या बाजूला उभा होता,
तो
मला खरंच नाशिककरांना सांगायला आवडेल, प्रचंड सांगायला आवडेल की त्या पोरामध्ये काय काय त्याचा ताल ताल त्याच्या नसा नसात भिनलेला आहे पहिली गोष्ट.
अगदी अगदी.
आणि तो सुरुवात करतो आणि तो बघतच नाही कुठे, फक्त त्याला लोक फॉलो करतात, दॅट्स इट.
त्याच्या घरातल्या म्हणजे त्याच्या पेरेंट्सच्या आमच्याकडे कंप्लेंट येतात की अरे बाबा हा काही सोडत नाहीये घरात, ना ड्रम सोडतोय, ना ताटली सोडतोय, ना कुठल्या त्या बादली सोडतोय, काय जिथं चालू पडेल तो बसल्या बसल्या तिथं काहीतरी ताल बसवतो, काहीतरी त्याचे हात ती कत्री चालूच असते त्याची काही ना काही.
क्या बात आहे, क्या बात आहे. आणि सगळ्यात थोर ज्या आहेत आजी आहेत, आय थिंक त्यांचं वय,
त्यांचं साधारण 63 वय आहे त्यांचं.
अरे बाप, मी त्यांना पाहिलं, मी त्यांना पाहिलं
त्या दिवशी पाहिलं त्यांनी.
बापरे,
63 वय आहे त्यांचं. त्या अगदी त्या सध्या त्या स्वतः डॉक्टर आहेत.
बर.
त्यांच्यामध्ये म्हणजे की एवढं उत्साह एवढा होता की आपल्याला वाटायची दुसऱ्या दिवशी काय व्हायचं जेव्हा बॅच चालू यार उद्या सकाळी परत 8 वाजता बॅच, पण ते आमच्या आधी तिथं हजर राहायचे.
वा 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 वा.
आमच्या आधी तिथं गेटवरती हजर असायचे की सर सुरू करा.
ग्रेट ग्रेट ग्रेट. ही सगळी अशी छान मंडळी जमा करणं आणि त्यांना इतकं तरबेज बनवणं त्या एका कलेमध्ये, अनुशासन हा जो प्रकार आहे हा प्रचंड लागणार.
ऍक्च्युली कसं आहे रुद्रा, पथक म्हटलं की त्याला सगळ्यात महत्वाची म्हणजे अगदी की पॉइंट वरती लागणारी गोष्ट म्हणजे असते ती म्हणजे असते शिस्त.
बरोबर.
शिस्तीशिवाय हे पथक उभं राहू शकत नाही.
बरोबर.
ही कुठचीही बँजो पार्टी नाही किंवा बँड पथक नाही किंवा कुठलं नाही, हे प्रकार तो प्रकार नाही.
बरोबर.
हे शिवकालीन वाद्य आहे. हे शिवकालीन वाद्य म्हणजे असं आहे की हे फक्त सांस्कृतिक कार्यक्रमांनाच वाजली गेली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे.
बरोबर बरोबर.
त्याला एक महत्व आहे.
खरं
की कुठच्याही त्या का पूजेसाठी म्हणा, कुठच्या वाढदिवसासाठी म्हणा, हे त्याचं महत्व कमी करण्यासारखं आहे.
खरी गोष्ट. खरी.
जे सांस्कृतिक कार्यक्रम जे आहेत, पाडवा आहे, गणपती आहे, शिवजयंती आहे.
बरोबर.
ह्या कार्यक्रमाला ते जेव्हा ढोल वाजतं तेव्हा त्याचं महत्व अधिक टिकतं.
बरोबर आहे. बरोबर.
आता राहिलं प्रश्न, आता प्रत्येक पथकामध्ये एक शिस्तला वेगळी व्याख्या आहे.
खरंय.
एक कोणी दुसरी पथकं जी आहेत ती याला महत्व देतात, त्याला महत्व देतात, पण शिस्त जोपर्यंत होत नाही, पथक शिस्ती जर चालत नाही तोपर्यंत पथक टिकत नाही.
खरं.
तिथं गेल्यानंतर वादन आणि तुम्ही.
बरोबर.
वाद्य आणि तुम्ही. गेट मध्ये आल्यानंतर नो फॅमिलीज, नो ग्रुप, नो फ्रेंड, नो भाऊ, नो बहीण. तिथं तुम्ही जे वाद्य बांधलंय ते आणि तुम्ही. जोपर्यंत तुम्ही त्या वाद्यावरती प्रेम करत नाही तोपर्यंत ते वाद्य तुमच्यावरती प्रेम करत नाही. आणि जेव्हा ही भावना मनात ठेवून आपण जेव्हा वादन करतो ना रुद्र, अगदी सांगतो, तुम्ही मगाशी म्हटलं की मी मला काहीच येत नाही, मी अगदी शून्य आहे, मला काही जमत नाही, 8 दिवसात तू शिकशील.
क्या बात.
8 ते 10 दिवसात. ऍक्च्युली 4 दिवस तर ढोल बांधण्यामध्येच जातात.
बरोबर.
की बांधायचा कसा, कुठली बाजू कुठे घ्यायची, काय असते, एका ढोलला किती कड्या असतात वगैरे, जे काय साईज असते, हे सगळ्या टेक्निकल डिटेल समजण्यामध्ये 4 दिवस जातात.
बरोबर.
जेव्हा तुम्ही एक इच्छा ठेवता की 15 दिवसात मला हे शिकायचंय, 15 दिवस नाही तुम्ही 12 दिवसात ढोल शिकाल.
क्या बात.
एवढं सगळं जर तुम्ही डेडिकेशन द्याल ना त्याला, खूप सुंदर वाद्य आहे, खूप सुंदर. आणि त्याच्यात त्या वाद्यामध्ये जेव्हा आपण एक एक नवीन ताली जेव्हा टाकतो ना, त्या कुठच्या पिक्चरच्या असतात ना कुठच्या गाण्याच्या असतात, पण त्या ताली ज्या पारंपरिक ताली आहेत त्याची आवर्तन आहेत, हे जेव्हा आपण त्याच्यात टाकतो आणि जेव्हा मन असं डुलायला लागतं, हा हा हा, म्हणजे अगदी माणूस हरवून जातो त्याच्यात.
वा वा वा. सो नाशिक असंच आता मी सुद्धा हरवून जायला शिकणार आहे. आणि एक स्पेशल गोष्ट तुम्हाला शिवसाम्राज्य आणि आरजे रुद्रा रेड एफ एम या दोनही फेसबुक पेजेस वर पाहायला मिळणार आहे. होईल त्या गोष्टीला थोडासा वेळ, 1 तास 2 तास द्या फक्त, बजाते राहू.